chinimandi.com पॉडकास्ट।
एक लाखाहून अधिक वीज बिल भरणारे आणि परदेश यात्रा करणाऱ्यांवर आता आयकर ऑफिस नजर ठेवेल असं अंदाजपत्रकात सांगण्यात आलं आहे। आयकर विभागानं परदेशी दौऱ्यांवर 2 लाखांहून अधिक खर्च करणाऱ्यांचं मूल्यमापन करणं सुरू केलं आहे। वीज विभागाकडून 1 लाखाहून अधिक वीज बिल भरणाऱ्यांची सगळी माहिती मागवली आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार पटियाला विभागात 3 लाख करदाता आहेत। यापैकी गेल्या वर्षी 2,14,120 लोकांनी कर परतावा भरला होता। यंदा आयकर विभागाचे 430 करोड रुपये जमा करण्याचं उद्दिष्ट आहे। परदेशी दौरे करणाऱ्यांवर पॅन कार्डद्वारे लक्ष ठेवण्यात येईल। या दोन्ही प्रकारात येणाऱ्यांचं योग्य मूल्यांकन करण्याचे आदेश आयकर विभागाला देण्यात आले आहेत।